संसाराचा सुवर्णपट हा कधी न द्यावा उधळोनी, दान कसेही पडले तरीही घ्यावे सकला समजोनी। पेला अर्धा रिकामाही खंत करावी कधी न मनी, पेला अर्धा भरलेला आहे सुख चिराही भरून मनी। झाले गेले विसरून जावे पुढील पाना उलटोनी, नशिबवान हो खरेच आपण नरजन्मा आलो म्हणून। टाकीचे ते घाव सोशिता देवत्वचिये दगडाला, सजीव आपण त्यातून माणूस उणे कुठे मग पुण्याला। अर्धनारी त्या नटेश्वरा परी संसार चितो असे खरा, थोडे इतरा समजून घेता रोजची येई तो दसरा। रोजची दसरा घरात असता आनंदा नाही तोटा, दुसऱ्यासाठी झिजता झिजता चंदन गंध ही ये मोठा। सदा करावा विचार पुल्या पुढील पिढीचा तोच भला, हे वेदावे पार पुसोनी मदत करू त्या तरायला। आकाशीच्या देवाघरची फुलेच असती अपुली मुले, सुंदर सोज्वळ संस्कारांनी सजवतयांचे मधुर झुले। सुजाण आपण आहात सारे ठाऊक आहे जरी मजला, दोन शब्द हे सांगितल्या विण राहवते ना परी मजला।